नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. कृत्रीम बुद्धिमत्ता ही फक्त तंत्रज्ञान न्हय तर देशांत सकारात्मक बदल घडोवन हाडपाची संदी आसा अशें राष्ट्रपती भवनांत सोर म्हळ्यार स्किलिंग फॉर एआय रेडिनेस अंतर्गत आयोजीत विशेष कार्यक्रमांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळें. विविध क्षेत्रांत कृत्रीम बुद्धिमत्तेचें म्हत्व वेगान वाडटा आनी प्रत्येकान तंत्रज्ञान शिकप गरजेचें जालां अशें तांणी म्हळें.
सरकार विभिन्न संस्थाओं, इंडस्ट्री पार्टनर्स तथा एकेडेमिया के साथ मिलकर ये सुनिश्चित कर रही है कि भारत केवल टेक्नोलॉजी को अपनाए ही नहीं बल्कि उसके माध्यम से रेस्पॉन्सिबल फ्यूचर को भी आकार दे. हम सब मिलकर विकसित भारत बनाने के लिए प्रतिबद्धता के साथ कार्य करें. राष्ट्रीय शिक्षा नीति के अनुरूप भारत को नॉलेज सुपर पावर बनाने तथा टेक ड्राइविंग समावेशी और समृद्ध भारत के निर्माण के लिए हम सब अपना योगदान दें.
ह्या कार्यक्रमा वेळार राष्ट्रपतींनी विद्यार्थी आनी संसद सदस्यांसयत विद्यार्थ्यांक एआय प्रमाणपत्रां प्रदान केली आनी स्किल द नेशन चॅलेंज नांवाच्या राष्ट्रीय जागृकता मोहिमेची सुरवात केली. उदेत्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतल्याबद्दल आनी तांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत ताचो वापर करून एक उदाहरण मांडल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू हांणी संसद सदस्यांचे कौतुक केले. ह्या आव्हानाचो उद्देश एआय बद्दल जागृकता वाढोवप आनी अर्थिक स्वावलंबन वाढोवप आसा अशें तांणी म्हळें.
सरकार के कौशल विकास और उद्यमिता मंत्रालय की सोर यानी स्केलिंग फॉर एआई रेडीनेस की पहल प्रशंसा का योग्य है. इस पहल के अंतर्गत प्री एआई मॉड्यूल्स तैयार किए गए हैं. इस मॉड्यूल्स के द्वारा एआई से जुड़े विषयों और मशीन लर्निंग के बेसिक कॉन्सेप्ट्स के बारे में भी जानकारी मिलती है. इस मिशन का उद्देश्य एआई के बारे में जागरूकता बढ़ाना, आर्थिक आत्मनिर्भरता को बढ़ावा देना तथा एक टेक ड्रिवन देश के निर्माण में योगदान देना है.
सरकारान 1 फेब्रुवारी ही तारीख अधिसूचित केल्या, ज्या दिसा पासून तंबाखू उत्पादनार अतिरिक्त उत्पादन शुल्क आनी पान मसाल्यार नवीन उपकर आकारतले. तंबाखू आनी पान मसाल्यावेले हे नवीन कर जीएसटी दरा व्यतिरिक्त आसतले आनी सध्या अशा सीन गुड्स म्हळ्यार हानिकारक वस्तूंचेर आकारिल्ल्या नुकसान भरपाय उपकराची सुवात घेतल्या. 1 फेब्रुवारी पासून पान मसाला, सिगरेट, तंबाखू आनी तत्सम उत्पादनाचेर 40% जीएसटी दर लागू जातलो तर बिडीचेर 18% वस्तू आनी सेवा कर जीएसटी लागतलो. ह्या व्यतिरिक्त पान मसाल्यार भलायकी आनी राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारतले तर तंबाखू आनी संबंधित उत्पादनार अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारतले. संसदेन डिसेंबरात 2 विधेयकांक मंजुरी दिली, जाका लागून पान मसाला उत्पादनार नवीन भलायकी आनी राष्ट्रीय सुरक्षा उपकर आनी तंबाखू उत्पादन शुल्क आकारपाची परवानगी मेळ्ळी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी घोषणा केली की देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रोखडीच गुवाहाटी आनी कोलकाता मजगती धांवतली. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 15 ते 20 दिसांत ह्या ट्रेनीचे उक्तावण करतले अशें सांगून भारतीय रेल्वेन स्वदेशी पद्दतीन डिझायन केल्या आनी वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतीम हायस्पीड चाचणी यशस्वीरित्या पुराय केल्या अशें वैष्णव हांणी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देश आनी विदेशातल्या नागरिकांक नवीन वर्साच्यो शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रपतींनी तांच्या संदेशात म्हणला की नवीन वर्स नवीन उर्जा आनी सकारात्मक बदलाचे प्रतीक आसा आनी आत्मचिंतन आनी नवीन संकल्पनाची संधी म्हणून काम करता. राष्ट्रपतींनी आशा व्यक्त केली की 2026 हे वर्स सगळ्यांक शांती, आनंद आनी समृद्धी दितले आनी एक मजबूत आनी अधिक समृद्ध भारत निर्माण करपाक नवीन उर्जा दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2026 नव्या वर्साच्या निमतान देशवासियांक शुभेच्छा दिल्या. नागरिकांक 2026 हे वर्स अद्भूत वचू अशी शुभेच्छा दीत हे वर्स बरी भलायकी आनी समृद्धी घेवन येतले, सगळ्यांक प्रयत्नांक यश आनी पुर्ती दितले अशी आशा व्यक्त केली. भारतीय हवामान विभागान ह्या महिन्याच्या 5 तारखेमेरेन ओडिशा, पंजाब, हरियाणा, चंदीगड आनी दिल्ली हांगा दाट ते खूप दाट धुक्याचे वातावरण उरपाचो अंदाज दिला. फाल्यां मेरेन आसाम, मेघालय, बिहार, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आनी सिक्कीम हांगा दाट धुक्याचे वातावरण आसतले. हवामान विभागान मुखावेले 2 दीस हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश आनी पंजाबात थंडीची लाट येवपाचो अदमास दिला. काल बेंगळुरूच्या गुंजूर हांगाच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमार 44वी ज्युनियर नॅशनल खो खो चॅम्पियनशीप सुरू झाली. भारतभरातल्या राज्य आनी केंद्रशासित प्रदेशातल्यान सुमार 1000 तरणाटे खेळगडे चले आनी चलयांच्या विभागात वांटो घेतात. सर्तीच्या पहिल्या दिसा सुमार 40 मॅची जाल्यो. ही सर्त लीग कम नॉकआउट पद्दतीन खेळटले. 3 जानेवारी दिसा उपांत्य फेरी आनी 4 जानेवारी दिसा अंतीम फेरी जातली. आदले मंत्री एच नागेश हांच्या हस्तुकी ह्या सर्तीचे उक्तावण जाले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.